अगगन रायाला मुजरा करून मी नदर वळू तो तुझ्याकडे ग गणरायाला मुजरा करून मी नदर वळू तो तुझ्याकडे जातीवंत मी ढोलकी वाला कशाला येतीस पुढ पुढ आग कशाला येतीस पुढ पुढ आग कोंबड झाकून सूर्य देव हो उगवायचा कधी राहील का सापळ्या मंदी शिंव कोंडला गवात कधी तरी खाईल का आग गवात कधी तरी खाईल का अशी चिंताड बघतरी आपलं थोबाड या ऐन्यात ऐन्यात हर्षिल आता सामन्यात माझे बाई हे तू गरुडा संग टक्कर आता घेशील काग आग चिमणी असून तू गरुडा संग टक्कर आता घेशील का अडवण तिडवा सवाल करतो जबाब याचा देशील का आग जबाब याचा देशील का अग पाप पुण्याचा हिशेब होतो चित्रगुप्ताच्या वही मधी ग अग पाप पुण्याचा हिशेब होतो चित्रगुप्ताच्या वही मधी मेल्यावरती स्वर्ग कुणाला पुन्हा ढकलती नरकामधी अग पुन्हा ढकलती नरकामधी पर स्वर्ग दावते नरक दावते दोन्ही बी दिसते घडी भरी सांग मर्दानी धरतीवरची अशी कोणती जादूगिरी अग अशी कोणती जादूगिरी नको अशी चिंताड बघ तरी आपलं थोबाड या ऐन्यात ऐन्यात हर्षिल आता सामन्यात माझे बाई घालून अक्कड बाजी சவால் கருத்தோ ஷெல்காக பக்கட காலுன் அக்கட பாஜி சவால் கருத்தோ ஷெல்காக ஜபாப் தியாலா பாண்டவால் சப்லன் ஹித்தத் கேசில் தஸ்காக ஹித்தத் கேசில் தஸ்காக जिचा बाचुनी मरते दुनिया जिचा जीवावर जगतेग तीन रूपान एकच वस्तु सांग कोणती दिसतेग अग सांग कोणती दिसतेग नको अशी तिंताड बघतय आपलं कबाड या ऐण्यात ऐण्यात हरशील आता सामन्यात माझे बाई हे मंडळी सावध होऊन बसा जरास सावरून ऐका मंडळी होऊन सावध बसा जरास सावरून नसणार नीची सुदबुद गेली म्हणून जाऊ नका बावरून अहो म्हणून जाऊ नका बावरून दत्तगुरुच्या रूपानही जगात फिरते त्रैमूर्ती एकमेकाला जलम देऊन एकमेकाला सावरती अहो एकमेकाला सावरती अहो जीवन म्हणजे पाणी दोस्तानो पाणी म्हणजे जीवन हो त्याच्या जीवावर जगती सारी तीन रूपाचं बंधन हो तीन रूपाचं बंधन हो पहिलं त्याच रूप ढगाच दुसरं रूप हे पाणी हो तिसरं रूप हे बर्फ म्हणती ही देवाची करणी हो पहिलं त्याच रूप ढगाच दुसरं रूप हे पाणी हो तिसरं रूप हे बर्फ म्हणती ही देवाची करणी हो ही देवाची करणी हो तीन रूपान पाणी दिसत मुजरा करतो पाण्याला निकाल देऊन कुलूप लावा अटी तटीच्या सामन्याला अहो अटी तटीच्या सामन्याला ह्या अटी तटीच्या सामन्याला